आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध. 21.14% मतदार विविध कारणास्तव असमाविष्ट. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद. आणि नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले, 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आता सविस्तर बातम्या. राज्यात एसआयआर अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या. या मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाच्या व्होटर सर्व्हिस पोर्टलवर तसंच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर तसंच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध आहे. विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी महाराष्ट्रात 9,78,54,049 इतके मतदार होते. त्यापैकी विविध कारणांमुळे गणना प्रपत्र प्राप्त न झाल्यामुळे 21.14% म्हणजेच 2,06,88,487 मतदारांचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. प्रारूप मतदार यादीत समावेश नसलेल्या मतदारांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 14,43,267 मतदारांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात 18 जून 2026 रोजी 25,45,677 मतदार होते. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानंतर आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत 21,92,395 इतकी जिल्ह्यातली मतदारसंख्या आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी 30 सप्टेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे आपले दावे आणि आक्षेप नोंदवावे असं आवाहन करण्यात आलंय. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलंय. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहे. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार पदभरतीची प्रक्रिया करावी असं अधिसूचना म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून 1 वर्षांसाठी सांभाळून ठेवावं असंही शासनानं सांगितलंय. स्वदेशी बनावटीचं आयएनएस निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालं. खोल समुद्रातली डायव्हिंग, पाण्याखालची तपासणी आणि संकटात सापडलेल्या पाणबुड्यांच्या बचावासाठी हे जहाज महत्वाची भूमिका बजावणार आहे. आयएनएस निपुणमध्ये अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणं, पाण्याखालील रोबोट्स, वैद्यकीय सुविधा आणि पाणबुडी बचाव यंत्रणा उपलब्ध आहे. विमुक्त समाजाला घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्याय मिळवून देत स्थिर आणि चिंतामुक्त जीवन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतील माटुंगा इथं आयोजित शिवसेना भटके विमुक्त हक्क, न्याय आणि विकास परिषद 2026 52 विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, रोजगार, निवारा, आरोग्य, कौशल्य विकास आणि उद्योगांच्या माध्यमातून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर सरकारचा भर असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. भटक्या विमुक्त समाजाच्या लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांच्या जतनासाठी राज्यस्तरीय संमेलन घेण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केलाय. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 समावेश या योजनेत करण्यात आलाय. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं मानद डीलिट उपाधी प्रदान करण्यात आली. मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. त्यावेळी काही अपरिहार्य कारणांमुळे फडणवीस यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी काल नागपूर इथं एका छोटेखानी समारंभात त्यांना सन्मानपूर्वक ही पदवी प्रदान केली. अमेरिकेनं काल रात्री हॉर्मुझ समुद्रधुनीच्या लारक बेटावरच्या इराणच्या लष्करी ठाण्यांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक इराणी सैनिक आणि नागरिक मारले गेल्याचं वृत्त इराणच्या सरकारी प्रसारण सेवेनं दिलं आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले आहे. ब्रेंट क्रूडचे दर $90 प्रतिबॅरलवर पोहोचले तर WTI क्रूड $86 प्रतिबॅरलवर पोहोचला आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी DNA विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यांच्या न्यायवैद्यक तज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. इथल्या चिलीमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. गरजू आणि गरीब बंदीवानांना मोफत आणि प्रभावी कायदेशीर मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारानं 13 मार्च 2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या लोक अभिरक्षक प्रणाली आधारदायी ठरते आहे. या प्रणालीकडे वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत 1,394 प्रकरणं प्राप्त झाली असून त्यापैकी 783 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहे. निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी सुमारे निम्म्या प्रकरणात न्यायालयानं दोषमुक्ती दिल्याचं सांगण्यात आलंय. आर्थिक परिस्थितीमुळे न्यायालयीन लढाई लढणं शक्य नसलेल्या पात्र बंदीवानांना लोक अभिरक्षकांकडून मोफत कायदेशीर मार्गदर्शन आणि न्यायालयीन प्रतिनिधित्व दिलं जातं. कापूस आणि ग्रामीण संस्कृतीसोबतच यवतमाळची ओळख बनलेल्या बुडीचा चिवड्याला आता जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प SL फाउंडेशननं केलाय. 1936 अवघ्या एका आण्यात शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या या व्यवसायाला तब्बल 90 परंपरा लाभली असून आज तो यवतमाळच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय. याच पारंपरिक चिवड्याचा विश्वविक्रम करण्यासाठी 27 ऑक्टोबरला तब्बल 10,000 पायली चिवडा तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कृषी निविष्ठांच्या विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिमसह राज्यातील 9 जिल्ह्यात 25 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या QR कोड आधारित खत विक्री उपक्रमात वाशिम जिल्हा 3रा स्थानी राहिला. 25 ते 28 ऑगस्ट या कालावधीत उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात 3,089 शेतकऱ्यांनी QR पद्धतीनं खतासाठी नोंदणी केली. त्यापैकी 1,917 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष 461 मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलानं ऑपरेशन नार्कोस अंतर्गत कारवाई करत सुमारे 5.25 लाखांचा 10.4 किलो संशयित गांजा जप्त करून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. मुंबई CSMT साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सिंधी वर्धा दरम्यान झालेल्या या कारवाईत ताब्यातील व्यक्ती आणि मुद्देमाल GRP वर्धा यांच्या स्वाधीन करण्यात आला असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात 30 वर्षांवरील नागरिकांच्या असंसर्गजन्य आजारांचं वेळीच निदान आणि उपचारासाठी 30 वर्षांचा पल्ला तपासणी आणि सल्ला अभियान 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. अभियानाअंतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब तसंच तोंड, स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. गोंदियावासियांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित दोनतुला यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात SIR मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध. 21.14% मतदार विविध कारणास्तव असमाविष्ट. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद. आणि नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले, 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.